नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं वेदा मणेरीकर तुमका प्रादेशिक खबरो दिता. फुडल्या शैक्षणिक वर्सा सावन गोयच्या सगळ्या शाळांनी विज्ञान सेतू उपक्रम सरकार चालीक लायतले अशी घोषणा मुखेलमंत्री तशेंच शिक्षण मंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी केला. ते विज्ञान सेतू उपक्रम लॉन्च करपाच्या कार्यावळीत मुखेल सोयरे म्हूण उलयताले. ही कार्यावळ पणजे मिरामार सायन्स सेंटरात जाली. विज्ञानाची आवड भुरग्यांक लागची आणि ह्या आताच्या विद्यार्थी दशेतली भुरगीं फुडारातली वैज्ञानिक संशोधक तंत्रगिन्यान मळावेली तज्ञ जावची ह्या हेतान सरकार गोंयांत हो उपक्रम चालीक लायता अशें मुखेलमंत्र्यांनी म्हळां. शिक्षकांनी विज्ञानाची गोडी विद्यार्थ्यां मदीं रुजोवची अशें आवाहन ह्या वेळार मुखेलमंत्र्यांनी केलां. ह्या वेळार शिक्षण सचीव प्रसाद लोलयेकार तशेंच विज्ञान मळावेले हेर मानेस्त विद्यार्थी तशेंच शिक्षक हाजीर आशिल्ले. राज्यात ब्लू अर्थव्यवस्थेक चालना देऊन शाश्वत विकासाचे उद्दिष्ट असून जर्मनीतल्या लेबनीज इन्स्टिट्यूट ऑफ फॉर बाल्टिक सी रिसर्च वानामुंडे ह्या संस्थे वांगडा केल्ली समजी काय कबलात ही दर्यात संशोधनाक प्रोत्साहन दिवपाच्या दिकेन उबारिल्ले एक पावल आसा अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी गोंय विद्यापीठात जर्मनीतल्या लेबनीज इन्स्टिट्यूट फॉर बाल्टिक सी रिसर्च आणि गोंय विद्यापीठा मदीं जाल्ल्या समजी काय कबलाते वेळार उलयतना सांगलें. ब्लू अर्थव्यवस्थेत महासागर समुद्र आणि दर्या वाठारातल्या विविध आर्थिक उपक्रमांचो आसपाव असून या क्षेत्रात शाश्वत विकासाची गरज असा आणि त्या खातीर सरकार ही समजिकाय कबलात यशस्वी करपाक सगळे तरेन सहकार्य करतले असे मुखेलमंत्र्यांनी सांगले. पर्यावरण मंत्री आलेक्स इक्वेरा हांणी ह्या कबलातीक लागून सागरी संशोधन मोहिमे खातीर मार्ग मोकळो जातलो आणि दर्या वाठारात ऑप्टिकल तंत्रज्ञानाचो वापर करून संशोधन करपाक मेळटले असे सांगले. सैमीक संसाधनांचो योग्य वापर करून शाश्वत विकासाचो पर्याय निवडपाची गरज आशिल्ल्याचे तांणी सांगले. गोंय विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक हरिलाल मेनन हांणी येवकाराच्या भाषणात समजिकाय कबलातीचो उद्देश सांगतना उदकापोंदाच्या जिवावळीचो सोद घेवपाक सागरी संसाधनांचे संवर्धन आणि शाश्वत विकास आणि योग्य वापर करपाच्या दिकेन महत्वाचे पावल आशिल्ल्याचे सांगले. दिनू मिनेझीस हांणी कार्यावळीचे सूत्रसंचालन केले. गोय विद्यापीठाचे कुलसचिव प्राध्यापक सुंदर धुरी हांणी उपकार मानले. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचो उपेग बांधकाम क्षेत्रात करतना गोय सरकाराच्या भौशीक बांधकाम खात्यान तशेंच उदकास्रोत खात्यान गोय घनकोयर वेवस्थापन यंत्रणेंत तशेंच सिवरेज म्हामंडळांत करपाक जावंक शकता. आधुनीक तंत्रगिन्यानाचो उपेग करतले जाल्यार ह्या कामाचो वेग आणि क्षमता ह्या दोनांची ताक बरी वाढटली अशें मत मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी उक्तायलां. आर्टिफिशियल इंटेलिजन्साचो बांधकाम क्षेत्रात कसो उपेग करप हाचे मार्गदर्शन करपी दोन दिसांच्या राष्ट्रीय परिषदेचे गोयात आयोजन केला. या परिषदेचे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी उक्तावण जाले त्या वेळार ते उलयताले. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचो उपेग सरकारी पावण्यार कशा करपाक शकता ताचो सल्लो अभियंत्यांनी गोंय सरकाराक दिवचो अशी सुचोवणी ह्या वेळार मुखेलमंत्र्यांनी केली. राज्यातल्या माध्यमीक शाळांच्या धावेच्या शिक्षकां खातीर आयज सावन तालुको पावण्यार प्रशिक्षण कार्यावळ सुरू जातली. 1 मार्च ते 15 मार्च मेरेन ही प्रशिक्षण कार्यावळ चालू उरतली अशी माहिती राज्य शिक्षण प्रशिक्षण संस्थेन दिल्या. भाषा गणित विज्ञान सामाजिक विज्ञान आणि शारीरिक शिक्षण अशा सगळ्या विषयांचो ह्या प्रशिक्षण कार्यावळीत आसपाव आसा. 2025-26 शिक्षणीक वर्सा सावन राज्यातल्या धावेच्या विद्यार्थ्यां खातीर राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 लागू जातले त्या फाटभुंयेर ही कार्यावळ आखल्या. गोंय शालांत मंडळाची धावेची परिक्षा आयज सावन सुरू जाता. 32 केंद्रांतल्यान ही परिक्षा जातली. सकाळी 9:30 ते 12:30 मेरेन परिक्षा आसतली. आयच्यान 15 मार्च मेरेन परिक्षा चलतली. उपरांत तांत्रीक विशयाच्यो परिक्षा जातल्यो. विद्यार्थ्यांनी परिक्षा केंद्राचेर अर्दवर बेगीन येवप गरजेचें आसा. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजीच्या खबरां विभागाचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें आयज सांजे 7:20 मिनटांचेर. नमस्कार.